हरं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् हरि हरि आज या महिन्यातला चौथा शनिवार आपला आनुषंगिक साधनेचं केंद्र खरं म्हणजे आहे, पण आजचं जे केंद्र आहे तर ते 8:10 मी केवळ नाम सांगणार आहे, कारण आज नुकत्याच झालेल्या 10वीच्या शालांत परीक्षेचा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये आपल्या केंद्राशी संबंधित कोणत्या ना कोणत्या कारणाने आई वडील येत असतील म्हणून, आजी आजोबा येत असतील म्हणून, अथवा स्वतः मुलं येत असतील म्हणून, ज्यांनी 80% वर गुण मिळवलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा आपण सत्कार किंवा कौतुक करणार आहोत. असं असल्यामुळं आज आपण साधारणपणाने 8:10 नाम मी सांगेन, माझ्या पाठोपाठ आपण नाम घ्याल आणि त्यानंतर हा सत्काराचा किंवा कौतुकाचा कार्यक्रम सुरू होईल. आपण सर्वजण शांत डोळे मिटून ताठ असे बसू. स्तब्ध स्थिर आपल्या बसण्यामध्ये कुठला ताण नको. आपल्या श्वासावर लक्ष, श्वास बाहेर पडताना आणि बाहेरून हवा श्वास आत घेताना नाकपुडीपाशी श्वासावर लक्ष. ही सूक्ष्म क्रिया आहे पण आपल्याला ती समजू देत. निर्विचार प्रयत्न करा। निर्विचार याचा अर्थ काहीही झालं तरी मनात शब्द उठू देऊ नका। आपोआप विचार उठत नाहीत, शब्दाचा उच्चार मनाने करू नका। थोडे बेसावध राहिलात तर फिरायला जाल मनाबरोबर। श्वासावरून आपलं लक्ष आता हृदयाच्या ठिकाणी ठेवा। त्या ठिकाणी एका निगूढ जुनाट अंधाऱ्या अशा शिव मंदिरामध्ये तुम्ही आहात अशी कल्पना करा। शंकराच्या पिंडीच्या समोर बसलेले आहात। सर्वत्र काळोख आहे। कल्पना करा की तिथेही तुम्ही डोळे मिटलेले आहेत। एक नंदादीप बाजूला पेवतो आहे, त्याचा थोडासा प्रकाश तुम्हाला जाणवतो आहे। तुमच्या हृदयात शिव मंदिरात एकांतात शंकराच्या पिंडी समोर तुम्ही बसलेले आहात। डोळे मिटलेले आहेत। डोळे उघडून जर तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी, तर मंद प्रकाशामध्ये शंकराची पिंडी दिसते। ती डोळे भरून पहा। आणि आता या एकूण दृश्याची कल्पना मनश्चक्षूंसमोर सतत ठेवा। आपण ओम नमः शिवाय हे नाम घेणार आहोत। प्रत्येक नाम घेऊन झाल्यानंतर तुम्हाला आंतरिक शांतीचा, सहज शांतीचा स्पर्श व्हावा। तुमच्या अंतःकरणाला तो व्हावा आणि मग पुढचं नाम। नामाखेरीज दुसरा कुठलाही विचार उठू द्यायचा नाही। ओम नमः शिवाय। नमः शिवाय। नमः शिवाय। शिवाय। ओम नमः शिवाय। 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 ओम नमः शिवाय। 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 नमः नमः शिवाय। नमः शिवाय। शिवाचं नाम घेता घेता आपण शिवस्वरूप पवित्र अविनाशी चैतन्य स्वरूप शांत स्वरूप अर्थात शिवस्वरूप असा बोध आपल्या अंतर्यामी निर्माण होऊ दे। शिवो भूत्वा शिवम यजेत म्हणजे शिव होऊनच शिवाची पूजा करावी, या भावाने आपण शिवस्वरूप होऊनच शिवाचं नाम घेतो आहोत। नमः शिवाय। नमः शिवाय। ध्यानाला बसू. हरी हरी आपण साधारणपणे 35 ते 40 मिनिटं नाम घेतलं. आता आपला पुढचा कार्यक्रम सुरू होईल. श्रीराम.